नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आनी तिनूय सेवादळांच्या मुखेल्या वांगडा बसका घेतली. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवालूय हे बसकेक हाजीर आशिल्ले. भारतान पाकिस्ताना आड केल्ल्या कारवायच्या फाटभुंयेर ही बसका जाली. इतले मजगती भारत आनी पाकिस्तानान बेगोबेग लश्करी कारवाय थारावपाचो निर्णय घेतला अशी माहिती भारताचे विदेश सचिव विक्रम मिस्त्री हांणी दिल्या. पाकिस्तानाचे लश्करी कारवाय महासंचालकांनी आयज दनपारा झुजाबंदीचे आव्हान केले. दोनूय वटांनी चर्चा जाल्या उपरांत झुजाबंदी विशीं निर्णय घेतलो. केंद्र सरकारान सगळ्या प्रसारमाध्यमांनी सामुदायीक जागृताय मोहिमेखेरीज हेर कार्यावळींनी नागरी संरक्षण हवाई हल्ल्याचे शिटकावणी सायरनाच्या आवाजाचो वापर टाळपाचो सल्लो जारी केला. सायरनाचो नेमान वापर केल्ल्यान हवाई हल्ल्याच्या सायरनाविशीं नागरिकांची संवेदनशीलता उणी जावपाची शक्यताय आसा आनी प्रत्यक्ष हवाई हल्ल्या वेळार नागरिकांक ती एक नित्याची गजाल म्हूण गैरसमज जावं येता अशें घर मंत्रालयान आपल्या निवेदनांत म्हळां. भारत आनी पाकिस्तान मजगती तणावाच्या फाटभुंयेर विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी आयज अमेरिकेचे विदेश सचिव मार्को रुबियो वांगडा भासाभास केली. भारताचो दिश्टीकोन सदांच संयमाचो आनी जापसालदारपणाचो आसा अशें सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात डॉ जयशंकर हांणी सांगले. भारताच्या प्रभावी प्रतिसादाक लागून निराश जाल्लो पाकिस्तान आपले जाल्ले लुकसाण लिपोवपा खातीर डिजिटल माध्यमांचेर चुकीची माहिती पातळोवपाक लागला. देखून ह्या कठीण काळात नागरिकांनी जतनाय घेवची आणि चुकीची माहितीची PIB फॅक्ट चेक संकेतथळावरवी खात्री करची. तसेच भारतीय संरक्षण दळा आणि सध्याच्या परिस्थितीविषयी खयची माहिती व्हॉट्सअप क्रमांक 8799711259 वा सोशल मीडिया @PIB.gov.in ह्या ईमेलाचेर धाडपाचे आवाहन केंद्र सरकारान केला. पाकिस्तान सातत्यान करीत आशिल्ल्या घुसखोरी आणि द्रोण हल्ल्याक भारतान प्रभावीपणान प्रत्युत्तर दिला. आयज नवी दिल्लीत जाल्ल्या खाशेल्या पत्रकार परिषदेत भारतीय वायुदळाच्या विमानांनी हवेतल्यान जमनीचेर शस्त्राचो उपेग करून पाकिस्तानातली तंत्रीक मुळावी बांदावळ, नियंत्रण केंद्रां, रडार सुवाती आणि शस्त्र भांडाराचेर हल्लो करून नष्ट केल्याची माहिती विदेश सचिव विक्रम मिस्त्री, कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंग हांणी दिली. ते खातीर तांणी आयज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतिल्ली. पाकिस्तानान आयज सकाळी भूज, पठाणकोट, उधमपूर, श्रीनगर आणि अवंतीपोरा वाठारातल्या भलायकी केंद्र, शाळा, हवाई आणि लष्करी तळ आणि नागरी वस्तुकांचेर परतून एक फावट ड्रोन हल्लो करपाचो यत्न केलो. भारतीय लष्करान प्रभावीपणान हे हल्ले निष्क्रिय केले अशी माहिती कर्नल कुरेशी हांणी दिली. तशेंच भारतीय हवाई दळाचे सिरताल केंद्र नष्ट केल्ल्याचो पाकिस्तानान केल्लो दावो पुरायपणान चुकीचो आसा आणि केंद्र पुराय क्षमतेन काम करता अशें तिणें सांगले. मजगती पाकिस्तानान शीम वाठारात केल्ल्या फारपेटीत राजारीचो अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा सयत दोन नागरिकांक मरण आयिल्ल्याची माहिती विदेश सचिव विक्रम मिस्त्री हांणी दिली. इतले मजगती भारतान ऑपरेशन सिंदूर खाला केल्ल्या कारवायेत पाकिस्तानातल्या जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तयबाच्या 5 आतंकवाद्यांक मरण आयले असे अधिकृत सूत्रांनी सांगला. शाश्वत उदरगत ध्येय 2030 प्रमाण भारतात आवय आणि भुरग्यांच्या मरणाचे प्रमाण सातत्यान उणे जायत आसा असे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियान जारी केल्ल्या अहवालात सांगला. अहवालाप्रमाण देशात दर लाख भुरग्यांच्या जन्मा फाटल्यान आवयच्या मरणाचे प्रमाण 130 इतले आशिल्ले, ते आता 93 मेरेन देवला. तशेंच 2014 वर्सा भुरग्यांचो मृत्यू दर 1000 जन्मा फाटल्यान 39 आशिल्लो तो 2021 वर्सा उणो जावन 27 इतलो जाला. भारतान अफगाणिस्तानाचेर क्षेपणास्त्र हल्लो केलो असो पाकिस्तानान केल्लो आरोप अफगाणिस्तानान खरपणान न्हयकारला. अफगाण संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्ला ख्वारिमजी हांणी अफगाण खबरां माध्यमांक सांगले की ह्या दाव्यात तथ्य ना. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत हांणी बायला सशक्तीकरण आनी गांवगिऱ्या वाठाराच्या उदरगतीत आप मजत गटांच्या म्हत्वाच्या भुमिकेचेर भर दिलो. आयज बंगळुरात नवोदय आप मजत गटाच्या रुप्या महोत्सवी सुवाळ्यात ते उलयताले. दिल्ली विमानतळार आयज वट्ट 60 विमान सेवा रद्द केल्यात. हातूंत 30 देशी जाल्यार 30 आंतरराष्ट्रीय विमानांचो आसपाव आसा. प्रवाशांनी अद्यावत उडाणाची आणि पर्यायी प्रवास व्यवस्थेविशीं माहिती खातीर विमान कंपन्यांकडेन संपर्क करपाचो सल्लो दिला. भारतीय हवामान खात्यान आयज वायव्य मध्य आनी उदंत भारतात वादळी वारें आनी जोगला सयत पावस पडपाचो अदमास उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 नमस्कार.